शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवि सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवि सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तस्यै 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 नमो नमः
Die Streitigkeiten religiöser Sekten sind wie das Zanken von Krügen, wer von ihnen allein den Nektar der Unsterblichkeit fassen dürfe. Lass sie sich zanken. Uns kommt es darauf an, den Nektar zu erhalten, in welchem Krug auch immer. Und die Unsterblichkeit zu erlangen. Du sagst, der Beigeschmack des Kruges verändere das Getränk. Das ist Geschmackssache. Doch was kann ihm sein unsterblich machendes Vermögen nehmen? Schrie Aurobindo.